93.5 रेड एफएम वर 8:32 मॉर्निंग नंबर 1 मध्ये रुद्र आहे तुमच्या सोबत. आणि जसं थोड्या वेळापूर्वी सांगितलं, आजच्या दिवशी एका महान पर्सनॅलिटीला आपण सगळ्यांनी गमावलं होतं. अशी तारीख होती 4 जुलै आणि साल होतं 1902. स्वामी विवेकानंद, स्वामी विवेकानंदांचं महानिर्वाण आजच्याच दिवशी 1902 साली झालं होतं. एकूणच स्वामीजींनी आपल्या संपूर्ण देशाची ओळख जगासमोर ठेवली. त्या काळी भारताकडे बघण्याचा जो दृष्टिकोन होता त्यामध्ये प्रचंड पॉझिटिव्हिटी निर्माण करण्याचं कार्य हे स्वामी विवेकानंदांचं आहे. तरुणाईनं कसं राहायला हवं, कसं जगायला हवं या गोष्टीची शिकवण विवेकानंदांनी दिली. प्रत्येक प्रोफेशनमध्ये कार्यरत असणारी वेगवेगळी मंडळी, त्यांच्या मनातले विचार, त्यांचं आचरण कसं असायला हवं याबद्दलचे स्वामीजींचे स्टेटमेंट्स जी जी मंडळी फॉलो करतात ती सगळीजणं प्रगतीच करतात. प्रत्येक पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटच्या लेक्चरची सुरुवात ही स्वामी विवेकानंदांच्या उदाहरणानं होते आणि शेवट सुद्धा विवेकानंदांच्याच उदाहरणानं होतो. सुपरहिट्स 93.5 रेड एफएमवर. खऱ्या अर्थानं ही जी मंडळी आपल्या देशाला लाभली आहेत हे आपल्यासाठी खूप मोठी संपत्ती आहे. त्यांच्या विचारांची संपत्ती त्या आपल्यासोबत सोडून गेलेल्या आहेत. आपण नक्कीच त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. सुपरहिट्स 93.5 रेड एफएमवर विवेकानंदांना त्रिवार वंदन. सुपरहिट्स 93.5 रेड एफएमवर रुद्र आहे तुमच्यासोबत. स्टे ट्यून्ड.